जशमाती नंदना ब्रजबर नागर जशमाती नंदना जशोमती नंदन ब्रजवर नागर जशो गोकुल रंजन गोकुल गोकुल रंजन काना जशमती नंदन कोण माहिती आहे का नाही? कृष्ण यशोमती म्हणजे यशस्वी. गोपी परान धन मदन मनोहर गोपी परान धन मदन मनोहर कलियादम नविधान कलिया दमन विद कलिया दमन कलियाचं दमन केलं या यशमती नंदनानं. जमुनेतून हाकलून काढलं. हरी हरी अरे मायक्रोफोन बोलतो का? अमल हरिनाम आम्ही अविलासा अमल हरिनाम अमीय विलासा म्हणजे माझी इच्छा. काय माझी इच्छा? अमल हरिनाम. असं हरिनाम मी घ्यावं अमल. या हरिनामामध्ये कोणत्याही प्रकारचा मळ असू नये. शुद्ध हरिनामाचा जप मी करावा. अपराध रहित कीर्तन नामस्मरण माझ्याकडून व्हावं भगवंता. असं भक्ती विनोद ठाकूर या गीतामध्ये आपले भाव व्यक्त करतात. विपिन पुरंदर नवीन नगर वर श्री कृष्ण एक वर आहेत, नटवर. श्रेष्ठ आहेत, सुंदर आहेत. पुरंदर इंद्र आहेत, जे वनामधले इंद्र म्हणजे श्रेष्ठ. वंशी वदन सुवासा, ते वंशी वादन करतात. मुरली वादन करतात. सुवास आणि सुंदर कपडे कपड्यांनी नटतात ते. नट आहेत. नट नटतो की नाही? जो नटत नाही तो मग नट कसला? श्री कृष्ण नटामध्ये श्रेष्ठ आहेत. नटवर जे ते नेहमी नटतात. यशोदा त्यांना नटवते. यशोदा मेकअप करते सर्व, ड्रेसिंग मेकअप दिवसभरच्या ज्या काही लीला आहेत, जो काही खेळ आहे, वनामध्ये वन हा एक मंच आहे. मंच प्लॅटफॉर्मवरती, स्टेजवरती नट वृंदावनामध्ये सर्वत्र श्री कृष्ण आपल्या लीलेचं प्रदर्शन करतात. ब्रज जन पालन असुरकुल नाशन, ब्रज जन हे गीत एक ध्यान आहे. ध्यान मेडिटेशन, श्रीकृष्णावरती ध्यान, कृष्णाचं रूप, कृष्णाचं सौंदर्य, श्रीकृष्णाच्या काही लीला यांचं ध्यान आहे. हिंदी भाषी समझ रहे? आधा तो हिंदी है, आधा तो कोई अनुवाद कर सकता है? कौन कौन हिंदी भाषी है? हिंदी भाषी है, अब तो हिंदी पहले केवल हिंदी जानते हो. मराठी नहीं आता, मराठी नहीं आता, बिल्कुल नहीं जानते मराठी. तो है पाच दस आ मराठी मध्ये, पण त्यांचं काय होणार मग? आ शेअर करो, हा टीम बना दो. शर्मा जी आपका क्या होगा? आ? पल्ले पड़ेगा, पल्ले पड़ता. आप तो महाराष्ट्रियन हो यार. हरी हरी हरी. ब्रज जन पालन श्री कृष्ण ब्रज जन पालन ब्रज जनाचं पालन रक्षण म्हणजे परित्राणाय साधूनांच्या गोष्टी आहेत. आणखी काय असुरकुल नाशन असुरांचं वध करतायत भगवान वृंदावनामध्ये दररोज एक दोन किंवा अनेक असुरांचा वध करणारे श्रीकृष्ण. नंद गोधन रखवाला कृष्ण नंद गोधन रखवाला नंद महाराजांचं धन त्यांचं धन कोणतं गाई नंद महाराजांच्या गाईच त्यांचं धन त्यांच्या बँकेमध्ये 9 लाख रुपये नव्हते 9 लाख काय होत्या गाई होत्या 9 लाख गाई हे त्यांचं धन रखवाला आणि त्याचं त्याची रखवाली करतायत. कृष्णाच्या स्वतःच्याही गाई नाहीत गाई आहेत नंदबाबांच्या अर्थात त्यांच्या वडिलांच्याच गाई आहेत तेव्हा मग त्यांच्याही झाल्या त्या गाई. दिवसभर रखवाली करतात मग काय पेमेंट वगैरे आहे की नाही थोडंसं माखन खायचं चालं पेमेंट माखनच त्यांचा पगार आहे. लूट लूट दधी माखन खायो च्या गोष्ट ग्वाल बाल संग धेनू चरायो नंद गोधन रखवाला गोविंद माधव नवनीत तस्कर गोविंद गोविंद म्हणजे गायींना प्रसन्न करणारा गोविंद. गो म्हणजे इंद्रिय गो म्हणजे पृथ्वी गो म्हणजे गाय असे बरेच अर्थ आहेत या गो शब्दाचे. या सर्वांना इंद्रियांना प्रसन्न करणारा इंद्रियांना आपण कृष्ण खाऊ घाला ऋषिकेन ऋषिकेश सेवनम मग ते इंद्रिय तृप्त होतात कान तृप्त होतात कानाची तृप्ती श्रवणामध्ये नेत्राची तृप्ती श्रीकृष्णाच्या दर्शनामध्ये नासिकेची तृप्ती भगवंतांना अर्पण केलेल्या पुष्पाच्या गंधामध्ये अगरबत्ती इत्यादी सुगंधित पदार्थ तो गंधजळी दरवळतो सर्वत्र भगवंताला अर्पण केलेले गंध ભક્ત જાળતો સૂંઘતો મતલબ નશાય તેમાં જસી ચાર કુમારાના અલી નશા ચાર કુમાર હોતે અદ્વૈતવાદી હોતે બ્રહ્મવાદી માયાવાદી અને એકદા તે વિષ્ણુ મંદિરામાં પ્રવેશ કરત અસ્તાના તિથલા દરવળનારા તો ગંધ તેની સૂંઘલા સૂંઘલા મત ને અને ત્યાચબરોબર ત્યાંચા માયાવાદ સંપલા માયાવાદ સંપુષ્ટામાં આલા ભગવંત નિરાકાર આહે નિર્ગુણ આહે અસે મણનારે હે ચાર કુમાર અશા સિદ્ધાંતાતલે સિદ્ધાંતાચે અનુયાયી તે ભગવંતાચ્યા રૂપાકડે આકૃષ્ટ ઝાલે અને ભગવંતાચે મહાન ભક્ત ઝાલે. ભક્ત નાસિકા જી નાસિકા તૃપ્ત ઝાલી ત્યાં દિવ્ય ગંધાની ત્યાંચ્યા ભાવનેમધ્યે ક્રાંતિ ઝાલી. ગોવિંદ 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 મંજે ઇન્દ્રિયાના તૃપ્ત કરનારા ગાય નાહી અને પૃથ્વીલાહી સમાધાની ઠેવનારા તો ગોવિંદ તો ગોવિંદ અને માધવ માધવ જે રાધા પતિ રાધેચા પતિ માધવ ગોપીંચા પતિ ગોપી પ્રાણધન અસ મટલ ગોપી પ્રાણધન માધવ હા ગોવિંદ માધવ નવનીત તસ્કર લોણી ચોરા હે હા કાય કરતો લોણ્યાચ્યા ચોર્યા કરતો આ ચોર ફાર પ્રસિદ્ધ અસાયલા હા 5000 વર્ષા પૂર્વી કેલેલા ચોર્યા હા ચોર અદ્યાભી ત્યાંચું નાવ આહે ત્યાં ચોરાચો સુપ્રસિદ્ધ ચોરા અને હિ પ્રસિદ્ધિ નેહમીચ રાહીલ કારણ યા ચોર્યા અદ્યાપ ચાલુ આહેત એને કે 5000 વર્ષા પૂર્વી ઝાલ્યા ચોર્યા અને આતા ચોર્યા બંધ ઝાલ્યા અશાતલી ગોષ્ટ નહીં. જોપર્યંત શ્રીકૃષ્ણ આહે તોપર્યંત કાય કરનાર લોણ્યાચ્યા ચોર્યા નિશ્ચિત કરનાર. લોણ્યાચ્યા ચોર્યા જર ત્યાંની બંધ કેલ્યા તર તે શ્રીકૃષ્ણ નહીં રાહણાર. શ્રીકૃષ્ણ મંજે લોણી ચોર નવની તસ્કર ત્યાંચ્યા નિત્ય લીલે મધે આ ત્યાંચા વ્યવસાય ત્યાંચ્યા લીલા નવની તસ્કર. જમુના તટ ચર ગોપી વસન હર જમુના તટ ચર ગોપી વસન હર यमुनेच्या तटावरती विचरण करणारे श्री कृष्ण. यमुना यांना फार आवडते, श्रीकृष्णाला यमुना फार आवडते. यमुनेशिवाय वृंदावनचं काय महत्व. म्हणूनच यावेळी राधा कृष्ण या दोघांना यायचं होतं वृंदावनमध्ये, प्रकट व्हायचं होतं. त्यावेळी राधा म्हणाली श्रीकृष्णांना, आपण वृंदावनामध्ये प्रकट होण्याच्या गोष्टी तर करत आहात, पण तिथे यमुना आहे का? यमुना असेल तर मी जाईन, नाहीतर मी जाऊ शकत नाही. तिथे यमुना आहे का? तिथे गोवर्धन आहे का? पुढे चौकशी चालू आहे. अगोदर वृंदावन आहे, वृंदावन म्हणजे यमुना. या ठिकाणी यमुना नाही ते वृंदावन नाही, जिथे गोवर्धन नाही ते वृंदावन होऊ शकत नाही. जिथे राधाकुंड नाही, श्यामकुंड नाही, केशी घाट नाही, बंसी वट नाही, ते कसलं वृंदावन? किंवा यमुना तटचर, यमुना तटचर गोपी वसन हर, त्या यमुनेच्या तटावरती एका वर्षी असं वर्णन आहे. कार्तिक नंतर महिना कोणता येतो? कार्तिक नंतर मार्गशीर्ष. एक महिना गोपी दररोज सकाळी यमुनेच्या तटावरती जायच्या, अर्थात यमुनेकडे जायच्या स्नान करण्यासाठी. तेव्हा एके दिवशी तेव्हा अर्थात प्रार्थना करत होत्या त्या, मला किंवा आम्हाला श्रीकृष्ण पतिरूपामध्ये मिळवत, अशी कात्यायनी देवीच्या चरणी गोपींची प्रार्थना. दररोज प्रार्थना करायची, स्नान करायच्या आणि कात्यायनी देवीला प्रार्थना करायच्या. अशी प्रार्थना रुक्मिणीनं कौंडिण्यपूरमध्ये केलेली होती तिथल्या देवीला. कौंडिण्यपूरमधली जी देवी अंबिका, मला श्रीकृष्ण पती रूपामध्ये मिळवत, रुक्मिणीला भेटले, विठ्ठल त्या अंबिकेची कृपा झाली. तिथे स्वतः श्रीकृष्ण द्वारकेहून कौंडिण्यपूरला आले अमरावती जवळ, आणि रुक्मिणी हरण लीला खेळले. भगवान रुक्मिणीचं हरण केलं त्याने. त्याचप्रकारे वृंदावनामध्ये एक पूर्ण महिनाभर स्नान आणि प्रार्थना करणाऱ्या या गोपींचं जे अभीष्ट, जी मनोकामना पूर्ण करण्याच्या उद्देशानं भगवंत त्या महिन्याच्या शेवटी सकाळी सकाळी गोपी स्नान करतच होत्या नदीमध्ये, एवढ्यात श्रीकृष्ण पोहोचले तिथे. नदीच्या तटावरती एका कदंबाच्या झाडावरती जाऊन बसले. बरोबर त्यांनी गोपींची वस्त्र, गोपींनी वस्त्र आपली आपल्या साड्या आपल्या चोळ्या जे काय काठावरती ठेवून त्या स्नान करत होत्या. आम्हाला कृष्णपती रूपामध्ये लाभ होत अशी प्रार्थना भगवंतानी त्या दिवशी ऐकण्याचं ठरवलं. आणि ती सर्व वस्त्र घेऊन त्या कदंबाच्या वृक्षावरती जाऊन भगवंत बसले. तर भगवंतानी काही चूक केली का? प्रार्थना करतच होत्या त्या. फक्त आपल्या पतीच्या सान्निध्यामध्ये स्त्री वस्त्राशिवाय राहू शकते, विवस्त्र किंवा हा भाव आहे. ही दिव्य लीला आहे. यामध्ये अलौकिकतेचा कामाचा गंधही नाही. हे ज्यावेळी आपणाला समजेल त्यावेळी आपणही काम वासनेतून मुक्त होऊ. नाहीतर आपल्यामध्ये आणि काय कृष्णामध्ये काय फरक आहे? कृष्णही तोच धंदे करतोय. काही नीती नियमाचं पालन नाही करत. अशा जोपर्यंत तक्रारी आपण करत राहू तोपर्यंत म्हणजे आपण काम वासनेच्या वशीभूत आपण आहोत. किंवा या लीलेचं श्रवण भागवतमध्ये सुखदेव गोस्वामी सांगतात, राधा कृष्ण लीला रास लीला या लीला. हरी भाऊ हरे कृष्ण हरे हरे.
जमुना तट चर गोपी वसन हर, रस रसिक कृपा माया, रस रसिक कृपा माया, श्री राधा वल्लभ वृंदावन नटवर, श्री राधा वल्लभ वृंदावन नटवर,
श्री राधा वल्लभ सुंदर नाव आहे भगवंताच. राधा वल्लभ गोपी वल्लभ पती आहे, राधा पती गोपी पती वल्लभ. या लीला रासलीला क्या भगवंताचा जो श्रृंगार रस माधुर्य भाव या लीलेमध्ये प्रगट आहे. या लीलेचं श्रवण हे औषध आहे, औषधी आहे, दवा पाणी. कशावरती दवा? रोगावरती दवा. कोणता रोग? काम रोग. काम रोगावरती हे रामबाण उपाय किंवा औषधी आहे. पण अर्थात हे औषध परंपरेमधल्या आचार्यांकडून गुरुजनाकडून किती डोस आपण घ्यायचा वगैरे वगैरे ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यानुसार हे औषध घ्यायला हवं. नाहीतर त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो. औषध देणारेच डॉक्टर या कथेचं या कथा सांगणारे राधाकृष्णाच्या कथा लीला ते स्वतःच कामी असतील, प्रेमी नसतील, राधाकृष्ण प्रेम जाणणारे नसतील, ज्यांची या श्रीकृष्णामध्ये दोष बुद्धी पाहणारे असे असेही काही बरेचसे लोक आहेत. सर्वसाधारण तर असतीलच, पण काही ज्यांचं नाव आहे धर्माच्या क्षेत्रामध्ये अशी माणसंही तथाकथित गुरुमंडळी भगवंताला न जाणता जो या जे लीला कथा सांगतायत त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो. कृष्णचरणी अपराध आणि आत्मवत मन्यते जगत जग किंवा श्रीकृष्ण हे माझ्यासारखा आहे, मी जसा कामी आहे, पण मी तर कमी कामी आहे. श्रीकृष्ण तर त्याच्या कामनेची काही मर्यादाच नाही असा जर विचार डोक्यामध्ये घुसला फसला तर मग तुम्ही कामातून गेला गए काम से. या गोष्टी या लीला हा विषय ये गोपी वसन हर आणि रास रसिक कृपामय असा कृष्ण जाणून घेणं थोडं अवघड जात आहे. त्यामध्ये कृष्णाचा काही दोष नाही, पण अडचण आपलीच आहे. आपला काम रोग विघ्न बनतो, पण त्या काम रोगावरतीच औषधी आहे. भगवंताच्या राधा कृष्ण क्रीडा लीला माधुर्य लीला आणि त्या योग्य अशा अधिकारी व्यक्तीकडून त्या आपण ऐकायला हव्यात. मग हृतरोगम सुखदेव गोसाई म्हणतात. मग तो बद्ध जीवाच्या स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या, बद्ध जीव म्हणजे फक्त तो काही स्त्री स्त्रिया बद्ध पुरुष बद्ध बद्ध जीव, त्याची जी बंधनं आहेत त्या बंधनातून मुक्त होईल म्हणे या श्रवणानं कीर्तनानं. हृतरोगम हा हृदय रोग आहे, हृदय दौर्बल्य त्याचं कारण ही हा रोगच आहे. रोगी लोक कमजोर असत नाही, दुबळे असतात, निर्बळ, याचं कारण हा रोग. या बऱ्याच रोगापैकी काम रोग फार फार वाईट. हा काम रोग जीवांना या जगामध्ये ठेवतो. आणि तो प्रेरित करत राहतो. हे करा ते करा, पाप कृत्यामध्ये लावतो. हा काम वासना अथकेन प्रयुक्तो यम पापम चरति पुरुषः अनिच्छनपि वार्ष्णेय बलादिवनियोजितः. असा प्रश्न आहे अर्जुनाने विचारला गीतेमध्ये. काय कारण आहे सांग भगवंता. कधी कधी इच्छा नसतानाही माझ्याकडून पाप घडतंय, कोणी जबरदस्तीनं माझ्याकडून पाप करून घेतंय, असा कोण आहे तो? कोणती शक्ती, कोणती व्यक्ती, काय आहे? अथ केन प्रयुक्तो यम पापम चरती. याच्या उत्तरामध्ये पांडुरंग म्हणाले, पांडुरंगाचं फक्त दर्शनच नाही करायचं, त्या पांडुरंगाचं ऐकायला हवं आपण. लोक काय करतायत, फक्त दर्शन करता निघून गेली. दर्शन करायचं आणि ऐकायचं या दोन्हीमध्ये अधिक महत्त्वाचं काय आहे? ऐकणं महत्त्वाचं आहे, पाहण्यापेक्षा. इतर मंडळी फक्त पाहून जातात पण आपण थांबला तिथे ऐकण्यासाठी, भगवंताचं ऐकण्यासाठी. भगवंताचं ऐका, बस भगवंताचं ऐकलं की संपलं. मग हे जग, या जगाशी आपला काही संबंध नाही, या जगातून आपण मुक्त. मग थेट कुठे? वैकुंठाला थेट जायचं, नॉन स्टॉप फ्लाईट. स्वर्गामध्ये सुद्धा थांबायचं नाही. असा सोहळा जो इथं आहे तो वैकुंठामध्येही नाही. गोपी पराण धन होती झाला ते मदन मनोहर. श्रीकृष्ण मदन मनोहर कि मदन मोहन आहेत. आपण त्यांच्या गोष्टी ऐकल्या आपलं चित्त हरण करणारे भगवान. आपण गोष्टी करतच होतो तशा, गोपी वस्त्र हरणाच्या गोष्टी. ते भगवंतानी गोपी वस्त्र हरण केलं आणि काही वेळानंतर त्या लीलेच्या शेवटी वस्त्र परत केली, ते घ्या घेऊन जा काला वस्त्र. गोपीने ते वस्त्र परिधान केली आणि आपापल्या घरी त्या निघाल्या. कृष्णाचे गोडवे गात 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 प्रसन्न होत्या त्या सर्व गोपी, त्या सर्व गवळणी ग्वालिनी. त्या घरी परत फिरत असताना त्यांना कळून चुकलं. अरे अरे म्हणे, यांनी आपली वस्त्र तर परत केली पण अगोदर वस्त्राची चोरी केलेली होती, तेव्हा ते वस्त्र तर परत केली पण या चोरानं जाता जाता आमच्या चित्ताची चोरी करून गेला. तो आमचं चित्त त्याच्याकडे पळत आहे. मत चित्त हा त्याचीच आठवण येत आहे, त्याचं सौंदर्य, त्याचं माधुर्य, त्याचं औदार्य. त्यांच्या मनातून काढून टाकायचं ठरवलं तरी सुद्धा हे शक्यच नाही होत. असा गोपींचा आपला अनुभव. चित्त चोर तो श्रीकृष्ण. आणि बऱ्याचशा गोष्टीच्या तो चोऱ्या करतो. चोऱ्यामध्ये अग्रगण्य म्हणे, चोऱ्यामध्ये श्रेष्ठ, नंबर वन चोर. पण सर्व त्याचंच आहे, तेव्हा काय चोर चोर आपण म्हणतोय पण आपण आहोत चोर, चोरटे आपण. कारण तोच तर मालक आहे. चोराच्या उलट्या बोंबा, आपण करतो चोऱ्या आणि म्हणतोय तो चोर आहे. किंवा या बोंबा बंद करून त्याला शरण जायला हवं. अशात कोणाला शरण जायचं? चोराला शरण जायचं. त्याला आपण चोर म्हणत होतो. नाही नाही बाबा, तू चोर नाहीस, चोर खरा चोर कोण? मीच आहे. आतापर्यंत म्हणत होतो तो मी नव्हेच, तो चोर मी नव्हे, तू चोर आहेस. नाही नाही, तू चोर नाहीस, खरा चोर तर मीच आहे. असं ज्यावेळी आपण स्वीकार करू त्यावेळी आपण मुक्त होऊ शकतो. मी 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 माझं 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 ह्या ज्या गोष्टी आहेत माझं काही नाही बाबा. सर्व काय कोणाचं आहे? सर्व तुझंच आहे. त्वदीय वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये. बस एवढं केलं की संपलं. आपलं अस्तित्व या जगामध्ये, आपलं अस्तित्व संपुष्टामध्ये येईल. हे गोविंद या जगातल्या सर्व गोष्टी तुझ्याच आहेत, मी तुझाच आहे, मी दुसऱ्या तिसऱ्याचा नसून मी तुझाच आहे. मी समजत होतो मी यांचा आहे त्यांचा आहे प्रत्येक जन्मामध्ये, पण खरा मी आपला आहे, मी आणखी कोणाचाही नाही. रास रसिक कृपा श्री राधा बल्लभ वृंदावन नटव श्री राधा बल्लभ वृंदावन नटवर श्री राधा बल्लभ भक्ति विनोद आश्राय अशा भगवंताचा आश्रय भक्ती विनोद ठाकूर आश्रय ग्रहण करतात. आणि भक्ती विनोद भक्तीमध्येच आनंद लुटणारे, भक्तीच ज्यांचं जीवन, असे भक्ती विनोद भक्ती विनोद हे जे नाव आहे विनोद. यशमती नंदन व्रजवर नागर जशमती नंदन व्रजवर नागर जशमती नंदन गोकुल रंजन कान्हा गोकुल रंजन कान्हा गोपी परान धन मदन मनोहर गोपी परन धन मदन मनोहर कलिया दमन विधान कलिया दमन विधान हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Oh, Hare Ram. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Gaur Hari Bol. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare.
Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hari Hari Bo, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Gaur Hari Bo, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Aur Hari Va. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Gaur Hari Bo. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hey, Hare Krishna. Oh, Hare Ram, Hare Ram. Oh, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Oh, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Gita Kis Gita Hare 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 Ram Hare Ram 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 Hare Hare Hey. Hare Gita Hare Gita 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Gita Hare Gita 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Gita Hare Gita 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare Hare Nitai Gaur Hadibo 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 Nitai Gaur Hadibo 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 Thai God Hadibo 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 Nita Gaura Premanande Nita Gaura Premanande Hori Hori Bo Nita Gaura Premanande Hori Hori Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Krishna, Hare Hare. Ramo Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ramo Hare Ramo Rama Ramo Hare 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 Rama Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Hare. Rama Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Aur Hari Bol, Hare Hare, Rama. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Hare Rama. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Rama. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Krishna Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna Krishna Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Nitai Gaura Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Bol. Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Bol. Nitai Gaura Premanande, Nitai Gaura Premanande, Hari Hari Bol. Nitai Gaura Premanande, Hari Hari. Jai Om Vishnupad Paramahamsa Parivrajakacharyashta Udarshita Sri Srimad His Divine Grace A.C. Bhakti Vedanta Swami Srila Prabhupada Ki